पुढची नोंद आहे परासरण. इंग्रजीमध्ये याला ऑस्मॉसिस असं म्हणतात. एखाद्या द्रावणातील द्रवाचे अर्धपार्य पटलातून अतिसंवत द्रावणाकडे होणारं वहन. परासरण ही प्रक्रिया सर्व सजीवांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असते. उदाहरणार्थ वनस्पती परासरणाद्वारे जमिनीतील पाणी मुळामार्फत शोषून घेतात. प्राण्यामध्ये पेशी आणि शरीर द्रव्ये म्हणजे पेशीद्रव्ये यांच्यातील पोषक द्रव्यांचं आणि पाण्याचं वहन परासरणामुळे घडून येतं. औद्योगिक क्षेत्रात पाणी शुद्धीकरणासाठी आणि अन्न परिरक्षणासाठी व्युत्क्रमी परासरणाची प्रक्रिया वापरतात. साखरेच्या द्रावणामध्ये साखर पाण्यात विरघळलेली असते. जर अर्धपार्यपटलाच्या एका बाजूला साखरेचं द्रावण आणि दुसऱ्या बाजूला शुद्ध पाणी ठेवलं तर शुद्ध पाणी अर्धपार्यपटलातून साखरेच्या द्रावणाकडे वाहतं. त्यामुळं साखरेच्या द्रावणाचं आकारमान वाढतं आणि संहती कमी होते. जोपर्यंत अर्धपार्यपटलाच्या दोन्ही बाजूंचं द्रावण सारख्या संहतीचं होत नाही तोपर्यंत पाणी साखरेच्या द्रावणाकडे वाहत राहतं. जर साखरेच्या द्रावणावर दाब दिला तर साखरेच्या द्रावणाकडे होणारा पाण्याचा प्रवाह रोखता येतो आणि या दाबाला परासरण दाब म्हणतात. सर्व सजीवांमध्ये परासरण ही महत्वाची प्रक्रिया आहे. सर्व पेशी आणि पेशीतील अंगके अर्धपार्यपटलानं वेढलेली असतात. सामान्यपणे जैविक पटलामधून पाणी कमी जास्त आणि इतर लहान रेणू म्हणजे O2 ऑक्सिजन, CO2 कार्बन डायऑक्साईड, N2 नायट्रोजन, NO नायट्रिक ऑक्साईड कमी जास्त प्रमाणात आरपार वाहत असतात. मात्र ज्या पदार्थांचा रेणूभार काही हजाराहून जास्त आहे अशा पदार्थांना यामध्ये काही आयने प्रथिने आणि बहुशर्करा येतात तर अशा पदार्थांना हे अर्धपार्यपटल अडवून धरतं. म्हणजेच पेशी किंवा अंगकामध्ये काय आत शिरावं आणि काय बाहेर पडावं हे परासरणाद्वारे निश्चित आणि नियंत्रित केलं जातं. प्राणी पेशी किंवा वनस्पती पेशी साखरेच्या किंवा मिठाच्या द्रावणामध्ये ठेवून त्यावर होणारा परिणाम पाहता येतो. जर द्रावण विरल असेल म्हणजेच पेशीच्या तुलनेत द्रावणात पाण्याचं प्रमाण अधिक असेल म्हणजे अवपरासरणी द्रावण तर पेशीमध्ये पाणी शिरतं आणि पेशी फुगतात. क्वचित प्रसंगी पेशीपटलाला भेद जातो. याउलट द्रावण संवत असेल म्हणजे पेशीच्या तुलनेत द्रावणात पाण्याचं प्रमाण कमी असेल म्हणजे अतिपरासरणी द्रावण तर पेशीमधून पाणी बाहेर पडतं आणि पेशी सुरकुततात. समपरासरणी द्रावणामध्ये पेशीमध्ये कोणताही बदल होत नाही. सामान्यपणे परासरणाद्वारे प्राणी पेशींचा आकार बदलतो आणि त्या फुटतात. सस्तन प्राण्यांच्या पेशींसाठी 0.9% सोडियम क्लोराईडचं द्रावण समपरासरणी असल्यामुळं सलाईनची म्हणजे लवण द्रावाची संहती 0.9% एवढी असते. याउलट वनस्पतींच्या पेशीभित्तिका मजबूत सेल्युलोजच्या बनलेल्या असतात आणि त्या मोठा दाब सहन करू शकतात. जीवाणूंच्या पेशीभित्तिकेची जाडी ही प्राणी पेशीपटल आणि वनस्पती पेशीभित्तिका यांच्या दरम्यान असते. म्हणून जीवाणू 0.5% ते 3% अशी संहती असलेल्या क्षारयुक्त द्रावणामध्ये जिवंत राहतात. परासरणामुळे सजीवावर घातक परिणाम होऊ शकतात. ताज्या पाण्यातील किंवा जलजीवालयातील मासे वेगळ्या क्षारतेच्या पाण्यात ठेवले तर ते पटकन मरतात. जळवा किंवा गोगलगाई मारण्यासाठी केला जाणारा मिठाचा वापर हे परासरणाचं उदाहरण आहे. पाणी शुद्ध करण्यासाठी आणि इतर कामांसाठी व्युत्क्रमी परासरण प्रक्रियेचा वापर करतात. सामान्य परासरणामध्ये साधं पाणी आणि समुद्राचं पाणी यांच्यात अर्धपार्यपटल ठेवलं असता साधं पाणी समुद्राच्या पाण्याकडे वाहतं. परंतु व्युत्क्रमी परासरणामध्ये समुद्राच्या पाण्यावर दाब देऊन पाण्याच्या प्रवाहाची दिशा या उलट करता येते आणि समुद्राच्या पाण्यापासून पिण्याचं पाणी मिळवता येतं. मोठमोठ्या जहाजावर पाणी शुद्ध करण्यासाठी अशा प्रकारची उपकरणं असतात. ही नोंद लाळे विज्ञा यांनी लिहिली होती.